नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी हर्षवर्धन दीक्षित आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. शांघाय सहकार्य संघटनेच्या जाहीरनाम्यात भारताच्या प्रादेशिक सहकार्य आणि नवोन्मेष क्षेत्रातल्या योगदानाची विशेष दखल. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार एक नवीन शासन निर्णय काढण्याच्या तयारीत. मुंबई उच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षण आंदोलनाला 2 दिवस वाढीव परवानगी. ज्येष्ठा गौरी पूजनाचा सोहळा सर्वत्र पारंपरिक पद्धतीने साजरा. उद्या गौरी विसर्जन. आणि राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत धाराशिव जिल्हा योगासन संघटनेला 2 सुवर्णपदकं. आता सविस्तर बातम्या. चीनमध्ये तियेंजिन इथं सुरू असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर बैठकीनंतर तियेंजिन जाहीरनामा प्रसिद्ध झाला. त्यात भारताच्या प्रादेशिक सहकार्य आणि नवोन्मेष क्षेत्रातल्या योगदानाची विशेष दखल घेण्यात आली आहे. दहशतवादाविरोधात यात स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला असून या हल्ल्यात मरण पावलेल्यांच्या प्रियजनांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत. हल्ला घडवून आणणाऱ्यांना जबाबदार धरायला हवं अशी स्पष्ट भूमिका घेऊन सर्व सदस्य देशांनी दहशतवादाविरोधात लढाईप्रती वचनबद्ध असल्याचं सांगितलं. मे 2025 शांघाय सहकार्य संघटनेचा थिंक टँक फोरम भारतात यशस्वीपणे घेण्यात आला. त्याबद्दल सदस्य देशांनी भारताचं अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात आज चीनमध्ये तियेंजिन इथं द्विपक्षीय चर्चा झाली. ऊर्जा आर्थिक क्षेत्रात द्विपक्षीय संबंधांमुळे सातत्यानं होणाऱ्या प्रगतीबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केलं. युक्रेनमधला संघर्ष थांबवण्यासाठी रशियानं उचललेल्या पावलांवर मोदी यांनी समाधान व्यक्त केलं. तसंच यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी अपेक्षा व्यक्त केली. दोन्ही देशातील धोरणात्मक संबंध अधिक बळकट करण्यावर यावेळी संमती झाली. दरम्यान आपला चीन दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार एक नवीन शासन निर्णय जीआर काढण्याच्या तयारीत आहे. आरक्षणाव्यवस्थापन मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली. महाधिवक्त्यांनी कायदेशीर बाजू तपासल्यानंतर याबाबतचा मसुदा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना दाखवण्यात येईल आणि त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल असं विखे पाटील यांनी सांगितलं. मुंबई उच्च न्यायालयानं या आंदोलनासाठी वाढीव 2 दिवस परवानगी दिली आहे. याच काळात सरकारचं जीआर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान आझाद मैदानाबाहेर मराठा आंदोलक असल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयात आज विशेष सुनावणी झाली. आम्ही फाउंडेशननं दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती गौतम अखंड आणि रवींद्र गोगे यांच्या पीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. सीएसएमटी मंत्रालय मरीन ड्राईव्ह उच्च न्यायालय आणि इतर परिसरात आंदोलक का जमले आहेत असा सवाल न्यायालयानं केला. न्यायालयाच्या निरीक्षणाच्या अनुषंगानं बोलताना आरक्षणासाठीचं आंदोलन फक्त आझाद मैदानातच व्हायला हवं, मैदानाबाहेर निदर्शनं झाल्यास ते आंदोलन समजलं जाणार नाही असं विखे पाटील यांनी स्पष्ट केलं. अशा लोकांवर कारवाईचा इशाराही विखे पाटील यांनी दिला. मराठा समाजातील तरुणांची माथी भडकावून राजकीय स्वार्थ साधण्याचं राजकारण विरोधकांकडून केलं जात असल्याची घणाघाती टीका अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. मराठा आंदोलनाची दिशा भरकटली असून सध्याचं आंदोलन हे फक्त व्यक्तिविरोधी असल्याचं पाटील यांनी नमूद केलं. माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी बंद केलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात पुनर्स्थापना केली. या महामंडळाच्या माध्यमातून केलेल्या कामकाजाचा पाटील यांनी आढावा घेतला. ते म्हणाले,
आज महामंडळाच्या माध्यमातून 1.5 लाख मराठा उद्योजक करण्याचं यश हे मिळालं. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा अशी योजना आली की तुम्ही व्यवसाय करण्यासाठी बँकेमधून कर्ज घ्या आणि घेतलेलं कर्जाचं व्याज महामंडळ त्या ठिकाणी देईल. आज महाराष्ट्रामध्ये 1.5 लाख मराठा उद्योजक होत असताना 13,000 कोटीचं आज बँकेने कर्ज मराठा समाजाच्या तरुणांच्या वरती विश्वास ठेवून दिले आहे, कारण त्याच्या पाठीशी एक भक्कम सरकार आहे. आणि हे सरकार कुणाचं होतं? त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांचं होतं, एकनाथ शिंदे साहेबांचं होतं, परत आता देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही 1,300 कोटीचं व्याज परतवताना आजपर्यंत आम्ही लोकांपर्यंत दिलं.
महायुती सरकार मराठा समाजाच्या मागण्यांवर तोडगा काढेल तोपर्यंत शांततेत आंदोलन करावं असं आवाहनही पाटील यांनी केलं आहे. महाराष्ट्रात मराठा समाजाचे 12 मुख्यमंत्री झाले पण त्यांनी समाजाला काही दिलेलं नाही. मराठवाड्यातले सर्वात जास्त मुख्यमंत्री होते तरीही इथली गरिबी दूर का झाली नाही या विषयावर पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यावेळी सत्तेत असलेल्या पक्षांनी आत्मचिंतन करण्याची गरजही पाटील यांनी व्यक्त केली.
तुलना करायची म्हटली तर प्रत्येकाने आत्मचिंतन केलं पाहिजे की मागच्या मुख्यमंत्र्यांची नावं एका कागदावरती लिहा आणि एकनाथ शिंदेचं पण नाव लिहा, देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव लिहा, उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवारांचं नाव लिहा आणि यामध्ये केलेल्या कार्याचा अहवाल तुम्ही स्वतःच आपण त्या ठिकाणी बघा.
महावितरणमध्ये विद्युत सहायपदी निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी 20 ते 22 ऑगस्ट दरम्यान झाली आहे. तथापि अतिवृष्टी तसंच इतर कारणांमुळे गैरहजर असलेल्या काही उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी 9 आणि 10 सप्टेंबरला शेवटची संधी देण्यात आली आहे. कागदपत्रांची पडताळणी राहिलेले जे उमेदवार यासाठी हजर राहणार नाहीत त्यांची निवड रद्द समजली जाईल आणि भविष्यात त्यांच्याशी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही असं महावितरणकडून स्पष्ट करण्यात आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. ज्येष्ठागौरी पूजनाचा सोहळा सर्वत्र पारंपरिक पद्धतीनं साजरा होत आहे. आज दुपारनंतर घरोघरी पंचपक्वानांसह 16 भाज्यांचा सुग्रास नैवेद्य गौरींना अर्पण करून त्यांचं पूजन करण्यात आलं. उद्या या 3 दिवसीय सोहळ्याची गौरी विसर्जनानं सांगता होईल. देशभरात नवसाला पावणारा गणपती अशी ओळख असलेल्या हिंगोलीच्या विघ्नहर्ता चिंतामणी गणपती संस्थांच्या वतीनं यावर्षी 1.5 लाख नवसाचे मोदक वाटप करण्यात येणार आहेत. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर.
दरवर्षी देशभरातून 3 ते 4 लाख भाविक येथे दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. महाराष्ट्रासह दिल्ली, गुजरात, राजस्थान, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यातील भाविकांचीही येथे मोठी संख्या असते. गणेशोत्सवानिमित्त येथे 10 दिवस धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत. अनंत चतुर्दशीच्या दिवशी 5 सप्टेंबर रोजी कयादू नदीवरून कावड आणली जाईल. पहाटे 4 वाजता बापाला महाभिषेक केल्यानंतर मोदकोत्सवाला सुरुवात केली जाणार असल्याचे संस्थांच्या वतीने कळविण्यात आले आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम, हिंगोली.
जिल्ह्यात आखाडा बाळापूर इथला बालकलावंत शिवार्थ दारव्हेकर यानं श्री गणेशासमोर भारतीय सैन्य दलानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरची चित्रकथा साकारली आहे. हा देखावा पाहण्यासाठी गणेश भक्तांची मोठी रीग लागली आहे. भारतीय अॅथलेटिक्स फेडरेशननं टोकियो इथं होणाऱ्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी भारताचा अंतिम 19 सदस्यांचा संघ जाहीर केला आहे. या संघाचं नेतृत्व भालाफेक विश्वविजेता नीरज चोप्रा करणार आहे. या संघात 14 पुरुष आणि 5 महिला खेळाडूंचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा योगासन क्रीडा संघटनेच्या वतीनं घेण्यात आलेल्या वरिष्ठ गटातील राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत धाराशिव जिल्हा योगासन संघटनेच्या योग अभ्यासकांनी 2 सुवर्ण तसंच 1 कांस्य पदक पटकावलं. 28 ते 35 वर्ष महिला वयोगटात सीमा चौरे यांनी लेग बॅलन्स प्रकारात तर 35 ते 45 वर्ष पुरुष वयोगटात सतीश साबळे यांनी ट्विस्टिंग प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. याच वयोगटात सुपेन प्रकारात परमेश्वर चौरे यांनी कांस्य पदक पटकावलं आहे. छत्तीसगड इथं होणाऱ्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी सीमा चौरे आणि सतीश सावळे यांची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. जालना इथल्या डॉ प्रदीप सोनवणे रुग्णालयाला जैव वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकल्याप्रकरणी 5,000 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. असा कचरा उघड्यावर टाकू नये अन्यथा कठोर कारवाईचा इशारा जालना महानगरपालिकेनं दिला आहे. यंदाच्या खरीप हंगामात मे ते ऑगस्ट या 4 महिन्यात नांदेड जिल्ह्याला प्रतिकूल निसर्गाचा मोठा फटका बसला. जिल्ह्यात 93 पैकी 88 मंडळात अतिवृष्टी झाली. त्यामुळे हे नुकसान पाहता जिल्ह्याला भरीव आर्थिक मदत मिळावी अशी मागणी खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. लातूर जिल्ह्याच्या रेणापूर प्रकल्पाचे 2 दरवाजे आज सकाळी उघडण्यात आले. या दरवाजातून 629.22 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग करण्यात येत आहे. जायकवाडी धरणात सध्या सुमारे 7,000 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत असून गोदापात्रात 14,672 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरू आहे. येत्या 24 तासात मराठवाडा आणि विदर्भात सोसाट्याचे वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. शांघाय सहकार्य संघटनेच्या जाहीरनाम्यात भारताच्या प्रादेशिक सहकार्य आणि नवोन्मेष क्षेत्रातल्या योगदानाची विशेष दखल. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार एक नवीन शासन निर्णय काढण्याच्या तयारीत आणि ज्येष्ठागौरी पूजनाचा सोहळा सर्वत्र पारंपरिक पद्धतीनं साजरा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.